नमस्कार. आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्पेकधरा नाईक तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. महाराष्ट्रातले सगळे विरोधक कौटुंबिक सत्तेक लागून झगडटा तर राष्ट्रवादाखातीर फकत एकटे मोदी झगडटा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाणें म्हळां. अभयारण्य वाठारांत कासाक गेल्ल्या कदंब कर्मचाऱ्यांचेर आपणे खर कारवाय करपाचो आदेश दिला अशें राना मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगलां. गोंय विद्यापीठान कायदो महाविद्यालयाच्या प्रवेश परिक्षेखातीर अर्ज भरपाची तारीख 16 मे मेरेन फुडें धुकल्ल्या. 8 आमदारा आड प्रलंबीत आशिल्ल्या अपात्रता याचिकेचेर निर्णय घेवचो अशी मागणी काँग्रेस अध्यक्षान पत्र बरोवन सभापतीकडे केल्या. आता खबरो विस्तारात. शरद पवार असू वा शिवसेनेचे उद्धव ठाकरे असू, महाराष्ट्रातले सगळे विरोधक हे कौटुंबिक सत्तेक लागून झगडटा तर राष्ट्रवादाखातीर फकत एकले मोदी झगडटा अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. लोकसभा वेंचणुकेंत सोमारा जाल्ल्या चवथ्या पांवड्यार नवभारताच्या निर्मितीखातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकांच मतदान जालां असो विश्वास मुखेलमंत्री दोतोर सावंत हांणी ह्यावेळार उक्तायलो. भारतीय जनता पक्षाच्या विशेष संपर्क अभियाना निमतान दोतोर सावंत सध्या मुंबईत असा. मुंबईत पत्रकारांकडेन उलयताना तांणी हो विश्वास उक्तायलो. संपर्क अभियाना निमतान मुखेलमंत्र्यांनी जैन समाजाच्या गुरुजींकडेनूय संवाद साधलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देशाखातीर रात दीस वावुरता. नवभारत निर्मितीचे सपन पुराय करपाखातीर देशाची जनता हे खेपे भाजपाकूच वेचून हाडटली. आता मेरेन जाल्ल्या 3 पावण्यामदी भाजपाक सगळ्यात चड मतदान झालां. सोमारा चौथ्या पावण्यार सुद्धा नरेंद्र मोदी हांका तिसरे खेप प्रधानमंत्री करपाखातीर मतदान जातले. भारतीय जनता पक्ष सोडलो जाल्यार महाराष्ट्रातले विरोधक परिवाराखातीर लढटात असो आरोप मुखेलमंत्र्यांनी केलो. शरद पवार हे आपल्या धुवे खातीर झगडटा तर उद्धव ठाकरे हे आपल्या पुता खातीर झगडटा. राष्ट्रा खातीर फकत एकले मोदी झगडटा अशें मुखेलमंत्री दोतोर सावंत हांणी म्हळें. देशातल्या सगळ्या संतांचो तेको हो भारतीय जनता पक्षाक आसा. जैन समाज गुरुजींकडेन जाल्ल्या वार्तालापांतल्यान हीच गजाल म्हाका जाणवली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळें. अभयारण्य वाठारांत कासाक गेल्ल्या कदंब कर्मचाऱ्यांचेर खर कारवाय करपाचे आदेश आपणे मुखेल राना संरक्षकांक दिल्या अशें राना खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगला. कायदो मोडटल्यांचेर खर कारवाय जातलीच अशें राना खात्याच्या मंत्र्यांनी स्पष्ट केलां. नेत्रावळी अभयारण्यातल्या सारजिणी हांगा कास करून पार्टी करपाक गेल्ले कर्मचारी न्यायालयात जामीन मेळ्या उपरांत परतून कामार रुजू जाले. सगळ्या 16 कर्मचारी मडगांव डेपोत कामाचेर रुजू जाल्या अशी माहिती कदंब महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिल्या. गुन्हेव सिद्ध झाल्या उपरांत नेमाप्रमाण कारवाय जातली अशें व्यवस्थापकीय संचालक डेरिक नेटो हांणी सांगले. कदंब महामंडळाचे सांगे वाठारातले चालक आणि वाहक मिळून वट्ट 16 कर्मचारी शेनवारा राती 9:30 वरांचेर सुमाराक टप्प्याटप्प्यान नेत्रावळी अभयारण्यात भितर सरले. तांचे हालचालीवेल्यान ते कास करूंक पार्टी करपाखातीर अभयारण्यात वचत आशिल्ल्याचो दुबाव राना खात्याचे अधिकाऱ्यांक आणि कर्मचाऱ्यांक आयलो. राना खात्याच्या कर्मचाऱ्यांनी 16 जणांक ताब्यात घेऊन तांचे आड गुन्हेव दाखल केलो. सोमारा न्यायालयान 16 कर्मचाऱ्यांक अटी घालून जामीनाचेर सोडले. जामीन मेळ्या उपरांत सगळे जाण मडगांव डेपोत कामार रुजू जाले. कदंब कर्मचाऱ्यांचेर कास पार्टीविशी जो गुन्हेव नोंद जाला तो कदंब महामंडळाकडेन संबंधित ना. हाका लागून राना खाते आणि सरकाराकडल्यान आदेश येमेरेन महामंडळ कारवाय करूंक शकना. गुन्हेव सिद्ध झाल्या उपरांत कायद्यात आशिल्ल्या तजवीजेप्रमाण कारवाय जातली. कारवाईची प्रक्रिया अजून सुरू जावंक ना अशी माहिती कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरिक नेटो हांणी दिली. कास पार्टीखातीर कर्मचाऱ्यांनी अभयारण्यात प्रवेश करप हो खासगी स्वरुपाचो गुन्हेव असा. राना खात्यान गुन्हेव नोंद केला. न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाय करप महामंडळाचेर बंधनकारक असा अशें कदंबाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ह्यावेळार सांगले. कदंबाच्या कर्मचाऱ्यांकडेन काडतुसां कोयतो कुराडी सयत आयदनां मेळ्ळी. काडतुसां कोयदो मेळिल्ल्यान कासाचो दुबाव राना खात्याच्या कर्मचाऱ्यांक आयलो. हाका लागून तांचेर बेगोबेग कारवाय करपात आयली. रवींद्र भवन मडगांव आयोजित स्वरानंद ह्या खुला मंच अंतर्गत कार्यावळीत संदेश खेडेकार हांचे शास्त्रीय गायन बरेच रंगले. सुरवेक राग पुर्या कल्याण ह्या रागात बडा ख्याल लयीत आज तो बन बन आए तर छोटा ख्याल लयीत चरण तुम्हारे अब मैं सुमीरकर गाऊ ही पदां सादर केली. उपरांत नामनेची नाट्यगीताय सादर करपात आयली. निमणेकडेन मुरलिया बाजे जमुना के तीर ही भैरवी गाऊन कार्यावळ सोपली. संदेश खेडेकर हांचे शास्त्रीय गायन रसिकांक खूपच भावले. तांकां पूरक अशी तबला साथ संकेत खलप आणि संवादिनी संगत महेश धामस्कर हांणी केली. तानपुऱ्याचेर महेश गावडे आणि प्रांजली प्रभुदेसाय आशिल्ली. रवींद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालक हांणी कलाकारांक योगा दिलो, तर सहायक सांस्कृतिक अधिकारी पुनम बुधळकार हांणी सूत्रसंचालन केले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात. बँक पेमेंट वेबसायटींत तांत्रिक बिघाड जाल्ल्यान कायदो महाविद्यालयाच्या प्रवेश परिक्षेखातीरचे अर्ज भरपाची निमणी तारीख गोय विद्यापीठान 16 मे मेरेन फुडे धुकल्ल्या. बँकेची वेबसायट सोमारा दनपारा दुरुस्त जाल्या अशे कळीत करून विद्यार्थी आता शुल्क भरून प्रवेश परिक्षेखातीर नोंदणी करपाक शकतात अशे विद्यापीठान कळीत केला. गोयात बीए एलएलबी कायदो विषयाचे पदवेखातीर गोय विद्यापीठान प्रवेश परिक्षेखातीर ऑनलाईन अर्ज मागोवपाक सुरुवात केली. सोमारा 13 मेक हो अर्ज भरपाचो निमणो दीस आशिल्लो, पूण भुरग्यांक प्रवेश परिक्षेचे शुल्क भरपाक अडचणी येवपाक लागल्यो. फाटल्या शुक्रारा सावन गोय विद्यापीठाच्या संकेतस्थळार विद्यार्थी प्रवेश परिक्षेखातीर नोंदणी करताले, पूण सगळी कागदपत्रां अपलोड केल्या उपरांत शुल्क भरपाक वता तेन्ना भारतीय स्टेट बँकेचे संकेतस्थळ चलनाशिल्ले, देखून निमणे दिसा नोंदणी जायत काय ना अशी भिरांत विद्यार्थ्यांमदी पातळिल्ली. आयज विद्यार्थ्यांक जावपी अडचणींची दखल घेत गोय विद्यापीठान अर्ज भरपाची निमणी तारीख फुडे धुकलून 16 मे केल्या. ते भायर भारतीय स्टेट बँकेचे संकेतस्थळ सुरू जाला अशें सांगून विद्यार्थ्यांनी शुल्क भरचे अशें विद्यापीठान कळीत केला. पणजेचे व्हीएम साळगांवकर कायदो महाविद्यालयात आणि मडगावचे कारे कायदो महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण दितात. या दोन्ही कॉलेजींनी प्रवेश घेवपा खातीर गोय विद्यापीठान प्रवेश परिक्षा सक्तीची केल्या. 12वी पास जाल्ल्या बीए एलएलबी पदवी घेवपी इच्छूक भुरग्यांखातीर 2024-2025 वर्सा खातीर गोय विद्यापीठान कॉमन लॉ एडमिशन टेस्ट ही प्रवेश परिक्षा जाहीर केल्या. सामान्य ईडब्ल्यूएस आणि ओबीसी खातीर 500 रुपया, तर अनुसूचित जाती जमातीक 250 रुपया प्रवेश शुल्क भरचो पडटलो. दिव्यांग भुरग्यांक कसलेच शुल्क भरपाची गरज ना. 20 मेक हॉल तिकेटी मेळटल्यो, तर 25 मेक प्रवेश परिक्षा जातली अशें गोय विद्यापीठान कळीत केला. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अमित पाटकर हांणी आयज सभापती रमेश तवडकर हांकां पत्र बरोवन सप्टेंबर 2022 काँग्रेसीतल्यान भाजपात आयिल्ल्या 8 आमदारांचेर प्रलंबित आशिल्ल्या अपात्रता याचिकेचेर निर्णय घेवपाची मागणी केली. 14 सप्टेंबर 2022 ह्या दिसा काँग्रेसीतल्यान भाजपात वचपी 8 आमदारांचेर 6 डिसेंबर 2022 ह्या दिसा दखल केल्ले प्रलंबित अपात्रता याचिकेचेर तुमी निर्णय घेवचो अशी मागणी करता अशें पाटकर हांणी पत्रात म्हळां. हालीच सभापती तवडकर हांणी 2 आमदार मायकल लोबो आणि दिगंबर कामत हांचे आड निवाडो केल्ल्या याचिकेचोय उल्लेख या पत्रात केला. ही याचिका हाचे पयली पाटकर हांणीच दाखल केल्ली. भारताच्या संविधानाच्या 10व्या अनुसूचीचे उल्लंघन केल्ल्यान मायकल लोबो, दिगंबर कामत, आलेक सिकेर, संकल्प आमोणकार, रुडॉल्फ फर्नांडीस, डेलायला लोबो, राजेश फळदेसाय आणि केदार नाईक हांका अपात्र ठरवपा खातीर काँग्रेसीच्या अध्यक्षांनी डिसेंबर 2022 गोय विधानसभेचे सभापती रमेश तवडकर हांचेकडेन ही याचिका दाखल केली. केरळ राज्य जैवविविधता मंडळाचे एक शिष्टमंडळ हालीच गोयात आयिल्ले. जैवविविधताय संवर्धनाच्या वावराचो सोध घेवपाक तांणी बांदोडे पंचायतीक भेट दिली आणि जैवविविधता समितीकडेन संवादूय साधलो. PR2PR शिकपाचे प्रक्रियेचो एक भाग म्हणून तांणी ही भेट दिली. ताचे वांगडा केरळ राज्य जैवविविधताय मंडळ डॉ व्ही बालकृष्णन, KSB वांगडी डॉ CS विमलकुमार, मुखेल शास्त्रीय अधिकारी डॉ KT चंद्रमोहन आणि KV गोविंदन हांणी वाटो घेतलो. केरळातल्यान आयिल्ल्या शिष्टमंडळाक येजमानकी दिवप हो आमच्या समिती खातीर एक भोवमान आशिल्लो. या बसकेतल्यान जैवविविधताय संवर्धन आणि टिकाऊ पद्धती संबंधित साबार विचारांचे आदान प्रदान झाले असे बांदोड्या जैवविविधताय समितीचे अध्यक्ष सुरेल तिळवे हांणी सांगले. आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. महाराष्ट्रातले सगळे विरोधक कौटुंबिक सत्तेक लागून झगडटा, तर राष्ट्रवादा खातीर फकत एकटे मोदी झगडटा असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. अभयारण्य वाठारात कासाक गेल्ल्या कदंब कर्मचाऱ्यांचेर आपणे खर कारवाय करपाचो आदेश दिला असे रानामंत्री विश्वजीत राणे हांणी सांगला. गोय विद्यापीठान कायदो महाविद्यालयाच्या प्रवेश परिक्षेखातीर अर्ज भरपाची निमणी तारीख फुडे धुकलून 16 मे पर्यंत केल्या. 8 आमदारांक प्रलंबित आशिल्ल्या अपात्रता याचिकेचेर निर्णय घेवचो अशी मागणी काँग्रेस अध्यक्षान पत्र बरोवन सभापतीकडे केल्या. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.